93.5 रेड एफएम वर
महाराष्ट्राचा एकच वादा रेड एफएमचा संग्राम दादा
मॉर्निंग नंबर 1 7 ते 11 लाइव फ्रॉम नाशिक
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर
मॉर्निंग नंबर 1 रुद्रा बरोबर संग्राम बोलतो महाराष्ट्र खुलतो
आणि माझ्या सोबत आपल्या सगळ्यांच्या सोबत दादा आहे संग्राम दादा. आणि संग्राम दादांनी रेडिओवरचा तुझा प्रवास तर आम्ही सगळ्यांनी ऐकलेला आहे, पाहिलेला आहे म्हणणं चुकीचं आहे रेडिओच्या बाबतीत, पण टेलिव्हिजनवर सुद्धा लोक तुला पाहत होते फोकनाडमध्ये.
फोकनाड नावाचा एक सटायरचा शो मी केला आता नुकतेच 22 एपिसोड पहिला त्याचा तो सीझन संपलेला आहे.
बरोबर.
पहिल्यांदाच मराठीमध्ये मराठी वृत्तवाहिनीवर पॉलिटिकल सटायर व्यंग करण्यात आलं आणि ते करंट न्यूज वरतीच व्यंग होतं. बाकी टिकेल ते पॉलिटिकल वगैरे, टिकल ते पॉलिटिकल असे बरेच कार्यक्रम झालेले. चला हवा येऊ द्या हा सुद्धा खूप गाजलेला लोकप्रिय कार्यक्रम आहे, पण त्यात या आठवड्याच्या न्यूजवर, या आठवड्याच्या घडामोडींवर व्यंग कोणी करत नाही.
अच्छा.
म्हणजे आणि ती मला खूप खंत आधीपासून होती. होतं काय ना, आता नाशिककरांना हे नीट समजावून सांगितलं पाहिजे की एफएम रेडिओवर, प्रायव्हेट एफएम रेडिओवर न्यूज आणि करंट अफेअर्स हे आम्हाला करता येत नाहीत, तसं लायसन्सच नाहीये सरकारकडनं.
बरोबर.
तर मग तुम्हाला वाटत असेल की रुद्रा बोलतो पण तो मग तो न्यूज का देत नाही किंवा राजकीय घडामोडींवर तो का बोलत नाही.
बरोबर.
कारण ते अलाउडच नाहीये.
खरं, आम्ही ते बोलूच शकत नाही.
बोलूच शकत नाही. तर तुम्हाला वाटेल की त्याला काही रसच नाहीये का, तर त्याला खूप रस आहे, त्याला कळतं सुद्धा त्यातलं, पण ते करताच येत नाही. त्यामुळे मला टीव्हीवरती हा जेव्हा मौका मिळाला तेव्हा म्हटलं की आता दोनच गोष्टी करायच्या. चॅनलच्या संपादकांना मी म्हटलं हे बघा, पैसे त्यातले त्यात कमी दिले तर चालतील.
बरोबर.
कारण माझा ब्रेड बटर जॅम रेडिओ आहे.
खरं.
पण छान माझी चांगली एक मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी काढा. माझ्या कुटुंबासाठी माझी एक लाईफ इन्शुरन्स पॉलिसी काढा.
येस.
आणि बंदुकीचं लायसन्स मला मिळवून द्या. बंदूक मी स्वतः घेतो, सगळा प्रॉब्लेम आहे, लायसन्स मिळवून द्या.
बरोबर.
म्हणजे काय की कारण आजकाल आधी म्हणतात किंवा म्हणायचे जगभरात राजकारणी यांची गेंड्याची कातडी असते, पण ती तशी महाराष्ट्रात आता राहिलेली नाहीये.
अच्छा.
ती अत्यंत एखाद्या म्हणजे मस्तानीची जी काही स्किन होती, त्वचा होती आधी म्हणायची, ती एकदम ट्रान्सपेरंटच होती, इतकी मऊ होती आणि इतकी तर तशा कातडीचे आपले राजकारणी झालेले.
बर.
आणि मोठे राजकारणी ठीक असतात, तरी त्यांना विनोद त्यांच्यावर केला तरी आवडतो, त्यांना काही फरक पडत नाही.
खरं.
जसे मी मोदीजींवर बरेच विनोद केले.
बरोबर.
राहुल गांधींवर बरेच विनोद केले, त्यांना काही फरक पडत नाही, पण त्यांचे जे कार्यकर्ते असतात खालचे.
खरं.
त्यांना ते सहन होत नाही.
अच्छा.
आणि आत्रे पु ल देशपांडेंच्या महाराष्ट्रात तुम्ही विनोद करू शकत नाही असं बरेच वर्ष वाटत होतं.
बरोबर.
पण ते चुकीचं आहे हे मी सिद्ध केलेलं आहे.
डेफिनेटली.
22 एपिसोड्स मध्ये सगळ्यांची घेतलेली आहे, सबकी बजाई आहे.
वा.
आणि तो खूपच युट्यूबवर तुम्ही जाऊन ते बघू शकता. सर्च केलं तुम्ही द फोकनाड शो नावानी तर ते सगळे एपिसोड तुम्हाला बघायला मिळतील. फोकनाड म्हणजे पटकन सांगतो, हा आपला पश्चिम महाराष्ट्रातला शब्द नाहीये, त्यामुळे बऱ्याच लोकांना कळत आहे. फोकनाड म्हणजे क्या फोक्या मारा बे च्या अर्थाचं. म्हणजे फोक्याची ती फोक्याची छडी असते बघ, ती आपण मारत नाही पण हवेतनुसार तिचा आवाज होतो. म्हणजे मला मारायचं, कुणाला मारायचा माझा उद्देश नाहीये, फक्त थोडं मारल्यासारखं करायचं आणि आवाज करायचा.
वा वा.
टिंगल टवाळी करायची.
क्या वाट आहे.
तर ती एक मजा मला ना रुद्र, तुलाही खूप मजा येईल जर उद्या प्रायव्हेट एफ एम मध्ये न्यूज आणि करंट अफेअर्स.
बरोबर.
हा जर मामला चालू झाला तर जाम मजा येईल. नाही
डेफिनेटली. आणि आपण कितीतरी दिवसांपासून ऐकतो आहोत की रेडिओला ही परवानगी सुद्धा मिळणार आहे, अजूनपर्यंत
ऐकतोय.
बरोबर.
चालू आहे, त्याच्यावर कमिटी बसली आहे, त्या कमिटीवर कमिटी बसली आहे, त्या कमिटीवर कमिटीवर कमिटी बसलेली आहे.
खरं. आपण असो, पण मी
आपण ते आधी एक डब्बे पे डब्बा उस पे डब्बा और एक डब्बा और एक डब्बा
अब्बा डब्बा डब्बा
हा क्या बॅलन्स आहे क्या बॅलन्स आहे वगैरे हे असं झालेलं आहे.
असंच झालेलं आहे, एवढंच झालेलं आहे. पण एक महत्वाची गोष्ट पटकन, हा जो तुझा शो आहे, एक तर सगळ्यात आधी तू मगाशी जे सांगितलं क्वालिटी ऑफ जोक, जो विनोदाचा दर्जा आहे तो तुझा अप्रतिम असतो.
थँक्यू.
त्यामुळे ती गोष्ट कोणाला पटकन अशी टोचेल लागेल अशी नसते, ती त्यांना हसवते, मिश्किल हसवते, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, इफ आय एम नॉट रॉंग, त्या शोच पूर्ण स्क्रिप्टिंग सुद्धा संग्रामच करायचं.
हो. म्हणजे मी निवेदक तर होतोच, पण त्याचबरोबर लेखक, दिग्दर्शक, संकल्पना सगळं माझं होतं. कारण मला दुसऱ्याचे डायलॉग्स बोलायला आवडत नाही.
ओके.
डायलॉग स्वतःचे असले तर मग मजा येते.
ओके. म्हणजे या देहामध्ये एक लेखक आहे, एक दिग्दर्शक आहे, एक अभिनेता, एक रेडिओ.
या देहामध्ये दोन देह आहेत. 6 फूट 1 इंच उंच आहे आणि 115 किलोचा आहे.
सो शारीरिक आणि सामाजिक दोनही वजन भरपूर असलेला संग्राम आपल्या सोबत राहणार आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम.
बस जाते रहो.